नामदार वसंतरावजी नाईक आणि भाऊसाहेब बांदोडकर आणि इतर बंधू आणि भगिनी, पहिल्या प्रथम आम्ही आपली माफी मागितली पाहिजे. पहिल्या प्रथम मी आमच्यातर्फे आपली सगळ्यांची माफी मागितली पाहिजे. ठरल्या वेळेच्या कितीतरी उशिरा आम्ही येऊन पोहोचलो, जे आपण सर्वजण थांबला त्याच्याबद्दल पहिल्यापासून आभार. योगायोगाने आज जेव्हा आम्ही गोव्यामध्ये आलो तेव्हा मराठी रंगभूमीचा 125वा वाढदिवस आपण साजरा करतो. 125 वर्षापूर्वी सांगलीला विष्णुदास बाल्यांनी सीतासंवराचा पहिला प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीवरचा पहिला पडदा उभारला गेला. गेल्या 125 वर्षामध्ये मराठी रंगभूमी विकसित पाव झालेली आहे. त्याची वेगळी वेगळी आकर्षक रूपं आम्ही पाहिलेली आहे. संगीत नाटक ही मराठी साहित्यातली आणि मराठी रंगभूमीवरची एक नवी आगळी दुनिया सुरू झाली आणि मला वाटतं हिंदुस्थानच्या रंगभूमीवरती हा मराठीचा आगळेपणा अजून उठून दिसतो आहे. त्यानंतर दुसऱ्या एका दृष्टीला पाहत आहेत पौराणिक नाटकं, ऐतिहासिक नाटकं, सामाजिक नाटकं आणि अगदी अलीकडं एका अर्थानं जर म्हणायचं झालं तर गेल्या 10-15 वर्षामध्ये मराठी नाटकांची एक नवी सुटी झाली, एक मोठं भरघोस पीक आलं असं शेतकरी भाषेत जर बोलता आलं तर फार चांगलं असं एक नवीन चित्र दिसतं. बालगंधर्वांच्या सारखे, केशवराव दात्यांच्या सारखे किंवा आजच्या पिढीतल्या अनेक माणसांची नावं घेता येतील असे उत्कृष्ट नट झाले. केशवराव भोसले, गंधर्व किंवा मंगेशकर यांच्यासारखे उत्कृष्ट गायक नट झाले. अशा वेगळ्या वेगळ्या रूपानं मराठी नाट्यानं आपलं स्वरूप व्यक्त केलं, विकास पावला. आणि खरं म्हणजे अनपेक्षितपणानं एका अर्थानं पाहिलं तर मराठी जीवनातलं नाट्याचं वेळ हे एकाएकी फारच उठून दिसू लागलं. अलीकडे एका महत्वाच्या विचारवंत लेखकानं असं आश्चर्य प्रकट केलंय की मराठी भाषेचा जन्म ज्ञानेश्वरीच्या निर्मितीपासून झाला असं जर मानलं साहित्याच्या क्षेत्रामध्ये तरी मराठी नाट्य उभवायला जो 600-700 वर्षांचा इतिहास आहे. दरम्यानच्या काळामध्ये काय झालं तुम्हाला माहिती नाही. संस्कृत नाट्याचा इतिहास जुना आहे, इंग्रजी नाट्याचा किंवा दुसऱ्या भाषेतल्या नाटकांचा रुगम जुना आहे, पण हिंदुस्थानातल्या ज्या देशी भाषा होत्या त्यांना काय झालं तो भूताने झपाटलो तो समजा येत नाही. नाट्य संस्थामुळे उशिराच सुरू झाली आणि जी सुरू झाली तिचं इतकं वेळ पसरला ना की महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा एक नवा गुण आमच्यामध्ये होता असं आम्हाला समजलं. आणि आज नाट्याचा वेळ किती आहे हे जर पाहायचं असलं तर प्रत्यक्ष मराठी भूमीच्या बाहेर गेल्यानंतर त्याचा फार अनुभव येतो असं माझा प्रत्यक्ष काय नाही. मी गेल्या 5-6 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर अनेक ठिकाणी मला जावं लागतं कामाच्या निमित्ताने आणि जिथे जिथे 25 घरापासून ते 200 घरापर्यंत मराठी वस्ती आहे तिथे असणाऱ्या महाराष्ट्र मंदिरामध्ये जेव्हा मी जातो तेव्हा दोन गोष्टींचा मला अनुभव आहे. एक म्हणजे ती 5-25 घरांची मराठी वस्ती गणपतीचा उत्सव होते, गणेशोत्सव करते आणि त्या गणेशोत्सवामध्ये नेमकं एखादं मराठी नाटक करते. मराठी नाटक नाही आणि गणेशोत्सव नाही अशी मराठी वस्ती नाही. म्हणजे आमच्या स्वभाव धर्मातला एक विशेष धर्म म्हणून आम्ही नंतर स्वीकारला आहे इतकं नाट्याचं वेळ आमच्यामध्ये म्हणलं आहे. आणि म्हणून मराठी सांस्कृतिक जीवनातला एक अभिमानाचा विषय म्हणून नाट्याचा अभिमान. नाटक करणाऱ्यावरती, नाटक लिहिणाऱ्यावरती, नाटकात गाणाऱ्यावरती मराठी माणसं मनापासून प्रेम करतात. पंडित नेहरूंच्या व्याख्यानाला जितक्या गर्दील माणसं जमतात तितक्या संख्येने गंधर्वांच्या सन्मानाकरता किंवा ललिता लता मंगेशकरच्या सत्काराकरता माणसं जमताना मी पाहिलेली आहे.
एक
सांस्कृतिक जीवनाचं कौतुक करण्याचा हा जो स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा काही अंग स्पष्ट होत असतो. आणि म्हणून ह्या नाट्याच्या हा जेव्हा आम्ही आठवण करतो मराठीनं पुष्कळ महत्वाचे नाटककार निर्माण केले त्यांची आठवण केल्याशिवाय असं काम संपवणं शक्य नाही. नाट्यरंगभूमीच्या इतिहासामध्ये सांगली या गावाला एक मोठं विशेष महत्व आहे, तसंच गोव्यालाही महत्व. सांगली गावामध्ये पहिला नाटककार झाला, पहिलं नाटक झालं, परंतु ऐन मराठी नाटक लिहिणारा नाटककार सांगलीमध्ये करुष्करांच्या लोकांना. गोव्यामधून नट गाणारे गायक अशी यातील मराठी रंगभूमीची शोभा वाढवणारे अनेक माणसं या रोमांचकांना पुरवलेली आहेत. किंबहुना मराठी जीवनातला कला सौंदर्याचं ठिकाण निसर्ग सौंदर्याच्या जोडीनं कुठं नांदत असलं तर ते रोमांचकात नांदत असं आम्ही अभिमानानं म्हणालो. आणि म्हणून आज आपण इथे 125वा वाढदिवस साजरा करत असताना या कला सौंदर्याचं नाट्य सौंदर्याचं अतिशय गुणगौरवानं समाधान समजून घेण्याचा प्रयत्न करणारी इथली अशी जनता पाहिली जाणवत आज दिवसभर आम्ही नाट्याच्या रंगभूमीवर होतो राजकारणाच्या. आता इथे एकाकी आल्यानंतर ह्या रंगभूमीची आपण आठवण करून दिली आणि त्या वेगळ्या दुनियेत थोडा वेळ त्यांना जाण्याचा आनंद उपभोगता आला याचा अतिशय आनंद आहे. गोव्यातल्या धार्मिक जीवनातला जो आपण हरिकथेचा विशेष भाग जे दाखवला तो अगदी स्वतंत्रपणानं होळीकर भाग आहे असं म्हटलं तर चालेल. हा आनंद आपण द्यायची इथे संधी दिली त्याच्याबद्दल अतिशय आनंद आहे. मराठी रंगभूमीची पहिली 125 वर्ष पूर्ण झाली आहे. मराठी जीवन जसं समृद्ध होत जाईल तसं मराठी रंगभूमीचंही जीवन समृद्ध होत जाईल. रंगभूमीचा आणि समाज जीवनाचा अतिशय निकटचा संबंध आहे. समाज जीवन जितकं संपन्न तितकं रंगभूमी संपन्न होत असते. समाजातल्या विचारवंत प्रतिमान माणसांचा अनुभव जितका संपन्न तितकं रंगभूमीवरती हिंडणारी फिरणारी पात्र संपन्न सुखी दुःखी होत असतं. हे अशा प्रसंगाने एवढंच म्हटलं पाहिजेलं आहे की एक नवा पैलू आमच्या जीवनातला सुरू झाला जो 125 वर्षापूर्वी तो वाढता राहो प्रगत होत राहो आणि त्याच्याच बरोबरीला आमचं सगळ्यांचं जीवन संपन्न होत राहो अशी प्रार्थना करतो आणि माझं भाषण करतो.